आकाशवाणीचं हे मुंबई केंद्र आहे. मन की बात. माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांशी साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद आता प्रसारित करत आहोत.
माझ्या प्रिय देशवासियांनो नमस्कार. हिवाळा आता संपतो आहे. वसंत ऋतूने आपल्या सर्वांच्या जीवनात प्रवेश केला आहे. पानगळीनंतर झाडांना नवी पालवी फुटते, फुलं फुलतात, बागा बहरून येतात, पक्ष्यांचा किलबिलाट मन मोहून टाकतो. उन्हामुळे केवळ फुलंच नव्हे तर फळंसुद्धा झाडांच्या फांद्यावर चमकताना दिसतात. ग्रीष्म ऋतूचं फळ असणाऱ्या आंब्याचा मोहोर वसंतातच दिसू लागतो. त्याचवेळी शेतात मोहरीची पिवळी फुलं शेतकऱ्यांच्या मनाला नवी उभारी देतात. पळसाची वाळलेली फुलं होळी आल्याचा संकेत देतात. निसर्गात होणाऱ्या या बदलाच्या क्षणांचं अमीर खुसरो यांनी मोठं मजेदार वर्णन केलं आहे. अमीर खुसरो लिहितात, फूल रही सरसो सकल बन, अंबवा फुटे टेसू फुले, कोयल बोले डार डार. जेव्हा निसर्ग प्रसन्न असतो, वातावरण आनंदी असतं, तेव्हा मनुष्यही या ऋतूचा पूर्ण आनंद घेतो. वसंत पंचमी, महाशिवरात्र आणि होळीचा सण मानवी जीवनात आनंदाचे रंग भरतो. प्रेम, बंधुभाव आणि मानवता यांनी ओतप्रोत भरलेल्या वातावरणात आपण फाल्गुन या शेवटच्या महिन्याला निरोप देणार आहोत आणि येणाऱ्या चैत्र महिन्याच्या स्वागतासाठी सज्ज झालो आहोत. वसंत ऋतू म्हणजे या दोन महिन्यांचा संगम आहे. सर्वात आधी मी देशातील लाखो नागरिकांचे यासाठी आभार मानतो की मन की बात आधी जेव्हा मी आपल्याकडून मतं मागवतो, सूचना मागवतो, तेव्हा माझ्याकडे खूप मोठ्या प्रमाणात सूचना येतात. नरेंद्र मोदी ॲपवर, ट्विटरवर, फेसबुकवर पोस्टानेही येतात. यासाठी मी सर्वांचा आभारी आहे. शोभा जालान यांनी नरेंद्र मोदी ॲपवर मला असं लिहून पाठवलं आहे की बहुतांश जनता इस्रोने केलेल्या कामगिरीबद्दल अनभिज्ञ आहे आणि म्हणून त्या म्हणतात की 104 उपग्रह आणि लक्ष्यवेधी वेगवान क्षेपणास्त्र याबद्दल मी माहिती द्यावी. शोभाजी, भारताच्या या अभिमानास्पद कामगिरीचं आपण स्मरण केलं, त्याबद्दल आपले आभार. गरिबी निर्मूलन असो, रोगांपासून बचाव असो, जगाबरोबर जोडून घेणं असो, ज्ञान माहिती पोचवणं असो, तंत्रज्ञानानं विज्ञानानं आपलं महत्त्व अधोरेखित केलं आहे. 15 फेब्रुवारी 2017 भारताच्या जीवनातला गौरवास्पद दिवस आहे. आपल्या वैज्ञानिकांनी साऱ्या जगासमोर भारताचं मस्तक अभिमानानं उंचावलं आहे आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की गेल्या काही वर्षांमध्ये इस्रोनं अनेक मोहिमा यशस्वीरित्या पूर्ण केल्या आहेत. मंगळ ग्रहावर मार्स मिशन अंतर्गत मंगळयान पाठवण्याच्या यशस्वी कामगिरीनंतर गेल्या काही दिवसात इस्रोनं अंतराळ क्षेत्रात एक जागतिक विक्रम प्रस्थापित केला आहे. इस्रोनं या मेगा मिशनच्या माध्यमातून एकाच वेळी वेगवेगळ्या देशांचे, ज्यात अमेरिका, इस्रायल, कझाकिस्तान, नेदरलँड, स्वित्झर्लँड, UAE आणि भारताचाही समावेश आहे, या देशांचे 104 उपग्रह अंतराळात यशस्वीरित्या प्रक्षेपित केले आहेत. एकाच वेळी 104 उपग्रह अंतराळात पाठवून इतिहास रचणारा भारत हा जगातला पहिला देश ठरला आहे. आणि ही सुद्धा आनंदाची बाब आहे की हे 38वं यशस्वी PSLV प्रक्षेपण आहे. हे यश केवळ इस्रोसाठी नव्हे तर साऱ्या देशासाठी ऐतिहासिक म्हणावं लागेल. इस्रोचा हा कॉस्ट इफेक्टिव्ह एफिशियंट स्पेस प्रोग्रॅम साऱ्या जगासाठी एक आश्चर्य ठरला आहे आणि जगानंही मोकळ्या मनानं भारतीय वैज्ञानिकांच्या या यशाचं कौतुक केलं आहे. बंधू आणि भगिनींनो, या 104 उपग्रहांमध्ये एक अत्यंत महत्त्वाचा आहे कार्टोसॅट 2D हा भारताचा उपग्रह आहे आणि या उपग्रहाच्या माध्यमातून मिळणाऱ्या छायाचित्रांचा, माहितीचा, मॅपिंग, पायाभूत विकास सुविधा, विकासाची माहिती, नागरी विकास नियोजन यासाठी मोलाचा उपयोग होणार आहे. विशेषतः माझ्या शेतकरी बंधू भगिनींना, देशभरात जेवढे जलस्रोत आहेत ते किती आहेत, त्यांचा उपयोग कसा करता येईल, कशा कशावर लक्ष द्यावं लागेल, या साऱ्या बाबींमध्ये आपला हा नवा उपग्रह कार्टोसॅट 2D मोलाची मदत करेल. आपल्या या उपग्रहानं तिथे पोचताच काही छायाचित्र पाठवली आहेत. त्यानं त्याचं काम सुरूही केलं आहे. आपल्यासाठी ही सुद्धा आनंदाची गोष्ट आहे की या साऱ्या मोहिमेचं नेतृत्व आपले तरुण वैज्ञानिक, आपल्या महिला वैज्ञानिक यांनी केलं. तरुण आणि महिलांचा इतका मोठा सहभाग हा इस्रोच्या यशातील एक मोठ्या गौरवाचा पैलू आहे. साऱ्या देशवासियांच्या वतीनं मी इस्रोच्या वैज्ञानिकांचं अभिनंदन करतो. सामान्य जनतेसाठी, राष्ट्राच्या सेवेसाठी अंतराळ विज्ञान वापरण्याचा हेतू या वैज्ञानिकांनी कायम ठेवला आहे आणि नवनव्या विक्रमांची ते नोंद करत आहेत. आपल्या या वैज्ञानिकांचं, त्यांच्या साऱ्या चमूचं आपण कितीही अभिनंदन केलं तरीही ते कमीच ठरेल. शोभाजींनी आणखी एक प्रश्न विचारला आहे, तो आहे भारताच्या संरक्षणाबाबत. भारतानं एक मोठं यश मिळवलं आहे त्याबाबत. याबाबत अजून फार चर्चा झाली नाही, पण शोभाजींचं लक्ष या महत्त्वाच्या विषयाकडे गेलं आहे. भारताने संरक्षण क्षेत्रातसुद्धा बॅलेस्टिक इंटरसेप्टर मिसाईल म्हणजे बॅलेस्टिक लक्ष्यवेधी प्रक्षेपणास्त्राचं यशस्वी परीक्षण केलं आहे. लक्ष्यवेधी तंत्रज्ञान असणाऱ्या या क्षेपणास्त्रानं चाचणीच्या काळात जमिनीपासून सुमारे 100 किलोमीटर उंचीवर असलेल्या शत्रू राष्ट्राच्या क्षेपणास्त्राचा अचूक वेध घेण्यात यश मिळवलं आहे. संरक्षण क्षेत्रात हा एक मोलाचा शोध आहे आणि आपल्याला हे ऐकून आनंद होईल की जगभरात केवळ 4 किंवा 5 देशांनाच अशी कामगिरी करता आली आहे. भारताच्या वैज्ञानिकांनी हे करून दाखवलं आहे आणि या क्षेपणास्त्राची क्षमता अशी आहे की 2000 किलोमीटर दूरूनही भारतावर आक्रमण करण्यासाठी एखादं क्षेपणास्त्र आलं तरी देखील आपलं हे क्षेपणास्त्र त्याला अंतराळातच नष्ट करेल. जेव्हा आपण एखादं नवीन तंत्रज्ञान बघतो, एखादा नवा वैज्ञानिक शोध लागतो, तेव्हा आपल्याला आनंद होतो आणि मानवी उत्क्रांतीच्या प्रवासात कुतूहल, जिज्ञासा यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. आणि ज्यांना बुद्धिमत्तेचं वरदान मिळालं आहे, ते कुतूहल, जिज्ञासा यांना त्याच अवस्थेत न ठेवता त्यात नवीन प्रश्न निर्माण करतात, नवं कुतूहल निर्माण करतात आणि हीच जिज्ञासा नव्या शोधाचं कारण ठरते. जोवर त्याचं उत्तर मिळत नाही, तोवर ते स्वस्थ बसत नाहीत. आणि हजारो वर्षांच्या मानवी उत्क्रांतीच्या प्रवासाचं आपण अवलोकन केलं तर आपण हे सांगू शकतो की या विकासयात्रेला कुठेही पूर्णविराम नाही. पूर्णविराम अशक्य आहे. ब्रह्मांडाला, सृष्टीच्या नियमांना, मानवी मनाला जाणून घेण्याचा प्रयत्न सतत सुरू असतो आणि प्रत्येक तंत्रज्ञान, प्रत्येक नव्या विज्ञानाचं रूप एका नव्या युगाला जन्म देतं. माझ्या प्रिय युवकांनो, जेव्हा आपण विज्ञान आणि वैज्ञानिकांच्या कठीण परिश्रमांबद्दल बोलतो, तेव्हा अनेकदा मी मन की बातमधून हे सांगितलंय की आपल्या तरुण पिढीला विज्ञानाबद्दलचं आकर्षण वाढायला हवं. देशाला अनेक वैज्ञानिकांची आवश्यकता आहे. आजचा वैज्ञानिक आगामी काळातील येणाऱ्या पिढ्यांच्या जीवनात एका शाश्वत बदलाचं कारण ठरू शकतो. महात्मा गांधीजी म्हणत, नो सायन्स हॅज ड्रॉप्ड फ्रॉम द स्काईज इन अ परफेक्ट फॉर्म, ऑल सायन्सेस डेव्हलप अँड आर बिल्ट अप थ्रू एक्सपिरियन्सेस. म्हणजे कोणतंही विज्ञान किंवा शास्त्र परिपूर्ण अवस्थेत आकाशातून पडलेलं नाही. सर्व शास्त्रांची प्रगती आणि बांधणी अनुभवातूनच झाली आहे. पूज्य बापू असंही म्हणत असत, आय हॅव नथिंग बट प्रेज फॉर द झील, इंडस्ट्री अँड सॅक्रिफाईस दॅट हॅव ॲनिमेटेड द मॉडर्न सायंटिस्ट इन द परस्यूट ऑफ द ट्रूथ. म्हणजे सत्याच्या शोधासाठी सातत्य, परिश्रम आणि त्याग यातून आकाराला आलेल्या आधुनिक वैज्ञानिकांचा मी गौरवच करतो. सामान्य जनतेच्या गरजा लक्षात घेऊन विज्ञानातील सिद्धांताचा सोपा वापर कसा करता येईल, त्यासाठी माध्यम कोणतं असावं, तंत्रज्ञान कोणतं असावं, सामान्य माणसासाठी तेच विज्ञानाचं बहुमूल्य योगदान मानलं जातं. काही दिवसांपूर्वी नीती आयोग आणि भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानं 14व्या प्रवासी भारतीय दिवसाच्या वेळी एक मोठी वेगळ्या प्रकारची स्पर्धा आयोजित केली होती. समाजोपयोगी शोधांना आमंत्रित केलं गेलं. अशा शोधांना ओळखणं, प्रदर्शित करणं, लोकांना माहिती देणं आणि असे शोध सामान्य जनतेसाठी कसे वापरता येतील, मोठ्या प्रमाणात उत्पादन कसं घेता येईल, त्याचा व्यावसायिक वापर कसा करता येईल. आणि जेव्हा मी हे बघितलं, तेव्हा मी पाहिलं की किती मोठी अनेक महत्त्वपूर्ण कामं करण्यात आली आहेत. एक नवं तंत्र मी पाहिलं जे आपल्या गरीब मच्छीमार बांधवांसाठी तयार करण्यात आलं आहे. एक सामान्य मोबाईल ॲप तयार केलं गेलं आहे, पण त्याची शक्ती अशी आहे की मच्छीमार जेव्हा मासेमारीसाठी जातात तेव्हा कुठे जावं, सर्वात जास्त मत्स्यक्षेत्र कुठे आहे, वाऱ्याची दिशा कोणती आहे, वेग किती आहे, लाटांची उंची किती आहे, म्हणजे एका मोबाईल ॲपवर सगळी माहिती उपलब्ध. आणि यामुळे आपले मच्छीमार बांधव जिथे अधिक प्रमाणात मासे आहेत तिथे अत्यंत कमी वेळात पोहोचतील आणि चांगली कमाई करू शकतील. कधीकधी समस्याच उत्तर शोधण्यासाठी विज्ञानाचं महत्त्व अधोरेखित करते. मुंबईत 2005 साली अतिवृष्टी झाली, महापूर आला, समुद्रातही भरती आली आणि अनेक अडचणी निर्माण झाल्या. आणि जेव्हा कोणतंही नैसर्गिक संकट येतं तेव्हा सर्वात पहिलं संकट येतं ते गरिबांवर. 2 जणांनी अगदी मन लावून याबद्दल काम केलं आणि घर बांधणीची अशी पद्धत विकसित केली जी अशा संकटाच्या वेळी घर वाचवेल, घरात राहणाऱ्यांना वाचवेल, पाणी घरात येण्यापासून वाचवेल आणि दूषित पाण्यामुळे होणाऱ्या आजारांपासूनही वाचवेल. असो, अनेक नवे शोध होते. सांगण्याचं तात्पर्य हे की समाजात, देशात अशा प्रकारची भूमिका असणारे अनेक लोक असतात आणि आपला समाजही टेक्नॉलॉजी ड्रिव्हन म्हणजे तंत्रचलित होत आहे. यंत्रणा तंत्रचलित होत आहेत. एका प्रकारे तंत्रज्ञान आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग होत आहे. गेल्या काही दिवसात DigiDhanवर जोर वाढल्याचं दिसत आहे. हळूहळू लोक रोख व्यवहाराकडून डिजिटल चलनाकडे जात आहेत. भारतातही डिजिटल व्यवहार वेगाने वाढत आहे. विशेषतः तरुण पिढीला त्यांच्या मोबाईल फोनवरून डिजिटल पेमेंट करण्याची सवय लागतीये हे चांगलं लक्षण आहे असं मी मानतो. आपल्या देशात गेल्या काही दिवसात भाग्यवान ग्राहक योजना, DigiDhan व्यापारी योजना यांना चांगला पाठिंबा मिळाला आहे. जवळजवळ 2 महिने झाले, दर दिवशी 15,000 लोकांना 1,000 रुपये बक्षीस मिळत आहे आणि या 2 योजनांच्या माध्यमातून भारतात डिजिटल पद्धतीनं पैसे देण्याच्या पद्धतीला लोकचळवळ बनवण्याच्या उद्दिष्टाचं साऱ्या देशभरात स्वागत झालं आहे. आणि ही आनंदाची गोष्ट आहे की आजवर DigiDhan योजनेअंतर्गत 10 लाख लोकांना बक्षीस मिळालं आहे, 50,000+ व्यापाऱ्यांना पारितोषिक मिळालं आहे आणि जवळजवळ 150 कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम बक्षिसाच्या रूपात हे महान कार्य पुढे नेणाऱ्या लोकांना मिळाली आहे. या योजनेत 100+ ग्राहक असे आहेत ज्यांना 1-1 लाख रुपये पारितोषिकाच्या स्वरूपात मिळाले आहेत. 4,000+ असे व्यापारी आहेत ज्यांना 50-50,000 रुपये बक्षिसं मिळाली आहेत. शेतकरी असो, व्यापारी असो, लघु उद्योजक असो, व्यावसायिक असो, गृहिणी असोत, विद्यार्थी असोत, प्रत्येक जण यात अहमहमिकेनं भाग घेत आहेत. त्याचे फायदे त्यांना मिळत आहेत. त्याचं पृथक्करण करण्यासाठी जेव्हा मी विचारलं की पारितोषिक मिळवणाऱ्यांमध्ये फक्त तरुणच आहेत की मोठ्या वयाचे लोकही आहेत, तेव्हा हे कळल्यावर मला आनंद झाला की हे पारितोषिक मिळवणाऱ्यांमध्ये 15 वर्षांचे युवकही आहेत आणि 65-70 वर्षांचे ज्येष्ठ नागरिकही आहेत. म्हैसूरहून श्रीमान संतोष यांनी आनंद व्यक्त करत नरेंद्र मोदी ॲपवर लिहिलं आहे की त्यांना भाग्यवान ग्राहक योजनेत 1,000 रुपयांचा पुरस्कार मिळाला. पण एक महत्त्वाची गोष्ट त्यांनी लिहिली आहे, ती तुमच्यापर्यंत पोचवावी असं मला वाटतं. त्यांनी लिहिलं आहे की 1,000 रुपयांचं बक्षीस त्यांना मिळालं त्यावेळी त्यांच्या असं लक्षात आलं की एका गरीब महिलेच्या घराला आग लागली होती आणि त्या आगीत सगळं सामान जळून गेलं होतं. तेव्हा मला असं वाटलं की जे इनाम मला मिळालं आहे त्यावर बहुधा त्या गरीब वृद्ध आईचा अधिकार आहे. मी ते 1,000 रुपये तिला दिले, मला फार संतोष वाटला. संतोषजी, आपलं नाव आणि आपलं काम आम्हाला सगळ्यांना संतोष देत आहे. आपण एक फार मोठं प्रेरक काम केलं आहे. दिल्लीतले 22 वर्षांचे कारचालक भाई सबीर नोटबंदीनंतर आता ते डिजिटल व्यवहाराशी जोडले गेले आहेत आणि सरकारची जी भाग्यवान ग्राहक योजना होती त्यात त्यांना 1,00,000 रुपयाचं बक्षीस मिळालं. आता आज ते कार चालवतात, पण एका प्रकारे या योजनेचे ते ॲम्बॅसेडर, दूत झाले आहेत. सर्व प्रवाशांना सर्व काळ ते डिजिटल ज्ञान देत असतात, अशा उत्साहाने सांगतात आणि इतरांनाही प्रेरणा देतात. महाराष्ट्रातली एक युवा विद्यार्थिनी पूजा नेमाडे पदव्युत्तर अभ्यासक्रम करते आहे. रुपे कार्ड, ई वॉलेट याचा वापर त्यांच्या कुटुंबात कसा होतो आहे आणि तो करण्यात किती आनंद मिळतो आहे याबद्दलचे अनुभव त्या इतरांपर्यंत पोचवत असतात आणि 1,00,000 रुपयांचा पुरस्कार त्यांच्यासाठी किती महत्त्वाचा आहे. पण हे काम एक व्रत म्हणून त्यांनी हातात घेतलं आहे आणि इतरांनाही याच्याशी त्या जोडून घेत आहेत. मी देशवासियांना, विशेषतः देशातल्या युवकांना ज्यांना या भाग्यवान ग्राहक योजनेत किंवा डिजिधन व्यापार योजनेत बक्षीस मिळालं आहे त्यांना विनंती करेन की आपण स्वतः या योजनेचे अँबॅसेडर व्हा, दूत व्हा, या चळवळीचं आपण नेतृत्व करा, ही चळवळ पुढे न्या आणि भ्रष्टाचार आणि काळ्या पैशाविरुद्ध जी लढाई आहे त्यात याची फार मोलाची भूमिका आहे. या कामाशी जोडला गेलेला प्रत्येक जण माझ्या दृष्टीनं देशातील अँटी करप्शन कॅडर म्हणजे भ्रष्टाचार विरोधी पथक आहे. एका प्रकारे आपण शुचितेचे सैनिक आहात. आपल्याला ठाऊक आहे की भाग्यवान ग्राहक योजना या मोहिमेला जेव्हा 100 दिवस पूर्ण होतील त्या दिवशी म्हणजे 14 एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे, स्मरणीय दिवस आहे. 14 एप्रिल रोजी एक मोठी कोटी रुपयांची बक्षिसं असणारी सोडत काढली जाईल. अजून सुमारे 40-45 दिवस शिल्लक आहेत. बाबासाहेबांचं स्मरण ठेवून आपण एक काम कराल का? नुकतीच बाबासाहेब आंबेडकरांची 125वी जयंती झाली, त्यांचं स्मरण करून आपण किमान 125 जणांना भीम ॲप डाउनलोड करायला शिकवा, त्यातून देवाणघेवाण कशी होते हे शिकवा. विशेषतः आपल्या आजूबाजूला जे छोटे किरकोळ व्यापारी असतील त्यांना हे शिकवा. यावेळी बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आणि भीम ॲप याला विशेष महत्त्व द्या. आणि म्हणून मी सांगू इच्छितो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रचलेला पाया आपल्याला भक्कम करायचा आहे. घरोघरी जाऊन सर्वांना जोडून घेऊन 125 हातांपर्यंत भीम ॲप पोचवायचं आहे. गेल्या 2-3 महिन्यांपासून ही जी चळवळ सुरू झाली आहे त्याचा परिणाम असा झाला आहे की अनेक नागरी वस्त्या, अनेक खेडी आणि अनेक शहरांमध्ये भरपूर यश मिळालं आहे. माझ्या प्रिय देशवासियांनो, आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेच्या मुळाशी कृषी क्षेत्राचं फार मोठं योगदान आहे. गावाची आर्थिक शक्ती देशाच्या आर्थिक गतीला बळ देते. मी आज एक अत्यंत आनंदाची गोष्ट आपल्याला सांगू इच्छितो. आपल्या शेतकरी बंधू भगिनींनी कठोर मेहनत करून धान्याची गोदामं भरली आहेत. आपल्या देशातल्या शेतकऱ्यांच्या कष्टामुळे यावर्षी विक्रमी उत्पादन झालं आहे. साऱ्या नोंदी हेच सांगत आहेत की आपल्या शेतकऱ्यांनी सगळे आधीचे विक्रम मोडीत काढले आहेत. शेतात यावर्षी असं पीक आलं आहे की रोजच असं वाटावं की पोंगल आणि बैसाखी आजच साजरी केली जाते आहे. यावर्षी देशात जवळजवळ 2,700,000 टनापेक्षा अधिक अन्नधान्याचं उत्पादन झालं आहे. आपल्या शेतकऱ्यांच्या नावावर असलेल्या आधीच्या विक्रमापेक्षा हे 8% अधिक आहे. हे स्वतः एक अभूतपूर्व असं यश आहे. मी खास करून देशातल्या शेतकऱ्यांना धन्यवाद देतो. धन्यवाद यासाठीही देतो की परंपरागत पिकांबरोबरच देशातल्या गरिबाचा विचार करून डाळीचं उत्पादन घ्यावं, कारण डाळीतून सर्वाधिक प्रथिनं गरिबांना मिळतात. मला आनंद झाला की माझ्या देशातल्या शेतकऱ्यांनी गरिबांचा आवाज ऐकला आणि जवळजवळ 290 लाख हेक्टर जमिनीवर वेगवेगळ्या डाळींची लागवड केली. हे केवळ डाळींचं उत्पादन नाही, शेतकऱ्यांनी केलेली माझ्या देशातल्या गरिबाची ही फार मोठी सेवा आहे. माझ्या विनंतीला, माझ्या प्रार्थनेला माझ्या शेतकऱ्यांनी ज्या प्रकारे प्रतिसाद देत काबाड कष्ट केले आणि डाळीचं विक्रमी उत्पादन घेतलं त्यासाठी शेतकरी बंधू भगिनी विशेष धन्यवादासाठी पात्र आहेत. माझ्या प्रिय देशवासियांनो, या आपल्या देशात सरकारकडून, समाजाकडून, संस्थांकडून, संघटनांकडून, प्रत्येकाकडून स्वच्छतेच्या बाबतीत काही ना काही उपक्रम सुरू असतातच. एका प्रकारे प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या प्रकारे स्वच्छतेच्या बाबतीत जागरूक असल्याचं दिसत आहे. सरकारही सतत प्रयत्न करीतच आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी जल आणि मलनिस्सारण या विभागाचं, आपल्या भारत सरकारचं जे पेयजल आणि स्वच्छता खातं आहे, आपल्या सचिवांच्या नेतृत्वाखाली 23 राज्य सरकारांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा एक कार्यक्रम तेलंगण इथं झाला. आणि तेलंगण राज्याच्या वारंगळ इथं बंद खोलीत परिसंवाद नाही तर प्रत्यक्ष स्वच्छतेच्या कामाचं महत्त्व काय आहे त्याबद्दल प्रयोग करून 17 आणि 18 फेब्रुवारीला हैदराबादमध्ये टॉयलेट पीट एम्प्टिंग एक्सरसाइजचं आयोजन केलं गेलं. 6 घरांची टॉयलेट पीट्स रिकामी करून त्यांची स्वच्छता केली गेली आणि अधिकाऱ्यांनी स्वतः हे दाखवलं की ट्विन पीट टॉयलेटच्या वापरल्या गेलेल्या खड्ड्याला रिकामं करून त्याचा पुन्हा वापर कसा करता येतो. त्यांनी हेही दाखवलं की या नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून बांधण्यात आलेली शौचालयं किती सुविधाजनक आहेत आणि ती रिकामी करताना स्वच्छतेच्या बाबतीत काहीही अडचण येत नाही, संकोच वाटत नाही, मानसिकदृष्ट्या असणारा अडथळासुद्धा आड येत नाही आणि आपण जशी इतर सफाई करतो तसंच एक शौचालयाचा खड्डाही साफ करू शकतो. आणि या प्रयत्नाचा परिणाम झाला. देशातल्या माध्यमांनी या गोष्टीला भरपूर प्रसिद्धी दिली, महत्त्व दिलं. आणि हे साहजिकच आहे की जेव्हा एक IAS अधिकारी स्वतः शौचालयाचा खड्डा साफ करतो तेव्हा देशाचं लक्ष त्याकडे जाणारच. आणि ही शौचालयाच्या खड्ड्याची स्वच्छता आहे, त्यात आपण ज्याला केर कचरा मानतो ते खत म्हणून बघितलं तर एक प्रकारे काळं सोनं आहे. वेस्ट टू वेल्थ म्हणजे कचऱ्यातून संपत्ती कशी निर्माण होते हे आपण बघू शकतो आणि हे सिद्ध झालं आहे. 6 जणांच्या कुटुंबासाठी एक स्टँडर्ड ट्विन पीट टॉयलेट हे मॉडेल जवळजवळ 5 वर्षात भरतं. त्यानंतर त्या कचऱ्याला सहजगत्या दूर करून दुसऱ्या खड्ड्यात सोडता येतं. 6 ते 12 महिन्यात खड्ड्यात जमा झालेल्या कचऱ्याचं विघटन होतं आणि हा विघटन झालेला कचरा हाताळण्यासाठी अत्यंत सुरक्षित असतो. आणि खताच्या नजरेतून अत्यंत महत्त्वाचं खत म्हणजे NPK. आपल्या शेतकऱ्यांना NPK म्हणजे काय हे चांगलंच माहिती आहे. नायट्रोजन, फॉस्फोरस आणि पोटॅशियम हे पोषक तत्वांनी परिपूर्ण असतं आणि हे शेती क्षेत्रात फारच उत्तम खत मानलं जातं. ज्याप्रकारे सरकारने हा पुढाकार घेतला आहे इतरांनीही पुढाकार घेऊन असे प्रयोग केले आहेत. आता तर दूरदर्शनवर स्वच्छता वार्तापत्र हा विशेष कार्यक्रम सुरू झाला आहे. त्यात अशा गोष्टी जेवढ्या प्रसारित होतील तेवढा त्याचा लाभ मिळेल. सरकारचे वेगवेगळे विभाग स्वच्छता पंधरवडा नियमितपणे आयोजित करतात. 1 मार्च महिला आणि बालविकास मंत्रालय, त्याच्या जोडीला आदिवासी विकास मंत्रालय हे विभाग स्वच्छता अभियानाला शक्ती देणार आहेत. 9वहन मंत्रालय आणि जलस्रोत नदी विकास आणि गंगा पुनरुज्जीवन मंत्रालय हे 2 विभाग 2 आठवड्यात स्वच्छता अभियान पुढे नेणार आहेत. आपल्याला ठाऊक आहे की आपल्या देशातील कोणीही नागरिक जेव्हा काही चांगलं करतो तेव्हा सारा देश एका नव्या ऊर्जेचा अनुभव घेतो, आत्मविश्वास वाढीला लागतो. रिओ पॅरा ऑलिम्पिकमध्ये आपल्या दिव्यांग खेळाडूंनी जी कामगिरी केली त्याचं आपण स्वागत केलं. याच महिन्यात आयोजित करण्यात आलेल्या अंध खेळाडूंच्या T20 क्रिकेट विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारतानं पाकिस्तानला पराभूत करत सलग 2ऱ्यांदा विश्वविजेता ठरत देशाचा गौरव वाढवला आहे. मी पुन्हा एकदा या संघातील सर्व खेळाडूंचं अभिनंदन करतो. या दिव्यांग सहकाऱ्यांच्या यशाबद्दल देशाला त्यांचा अभिमान वाटतो. मी नेहमी हे मानतो की दिव्यांग बंधुभगिनी सामर्थ्यवान असतात, दृढनिश्चयी असतात, धाडसी असतात, संकल्पवान असतात. प्रत्येक क्षणी आपल्याला त्यांच्याकडून काही ना काही शिकायला मिळू शकतं. मुद्दा खेळाचा असो की अंतराळ विज्ञानाचा, आपल्या देशातील महिला कुणाच्याही मागे नाहीत. पावलाशी पाऊल जोडत त्या पुढे चालल्या आहेत आणि आपल्या यशानं देशाचं नाव उज्ज्वल करत आहेत. काही दिवसांपूर्वीच आशियाई रग्बी 7 ट्रॉफी स्पर्धेत आपल्या महिला संघानं रजतपदक पटकावलं. या सगळ्या खेळाडूंना मी अनेक शुभेच्छा देतो. 8 मार्च साऱ्या जगात महिला दिन साजरा केला जातो. भारतातही मुलींना महत्त्व देण्याबद्दल कुटुंबात आणि समाजात त्यांच्याविषयी जागरूकता वाढायला हवी, संवेदनशीलता वाढायला हवी. मुलगी वाचवा मुलगी शिकवा ही मोहीम वेगानं पुढे जात आहे. आज हा केवळ सरकारी कार्यक्रम राहिलेला नाही, सामाजिक संवेदना आणि लोकशिक्षणाची एक चळवळ असं आज त्याचं रूप झालं आहे. गेल्या 2 वर्षात या उपक्रमाशी सामान्य माणूस जोडला गेला आहे. देशाच्या प्रत्येक कोपऱ्यात या ज्वलंत मुद्द्याविषयी विचार करायला या उपक्रमानं भाग पाडला आहे आणि वर्षानुवर्ष चालत आलेल्या जुन्या रीतिरिवाजांबद्दल लोकांच्या विचारात बदलही घडवून आणला आहे. मुलीच्या जन्मानंतर उत्सव साजरा केला गेला अशी बातमी जेव्हा मिळते तेव्हा फार आनंद होतो. एका प्रकारे मुलींबद्दल सकारात्मक विचार सामाजिक स्वीकृतीचं कारण ठरत आहे. मी असं ऐकलं आहे की तामिळनाडू राज्यात कुड्डलोर जिल्ह्यानं एका विशेष अभियानाअंतर्गत बालविवाह प्रथेवर बंदी आणली. आत्तापर्यंत सुमारे 175 पेक्षा अधिक बालविवाह थांबवण्यात आले आहेत. जिल्हा प्रशासनातर्फे सुकन्या समृद्धी योजनेत जवळजवळ 55 ते 60 हजार बँक खाती उघडण्यात आली आहेत. जम्मू काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात कन्व्हर्जन्स मॉडेल अंतर्गत सगळ्या विभागांना मुलगी वाचवा मुलगी शिकवा योजनेशी जोडण्यात आलं आहे आणि ग्रामसभांच्या आयोजनाबरोबरच अनाथ मुलींना दत्तक घेणं, त्यांना शिक्षण मिळेल याची खात्री करणं यासाठी जिल्हा प्रशासनाकडून भरपूर प्रयत्न होत आहेत. मध्य प्रदेशात हर घर दस्तक या उपक्रमात गावागावात घरोघरी मुलींसाठी शिक्षण मोहीम सुरू आहे. राजस्थानात अपना बच्चा अपना विद्यालय अभियान चालवून शाळा सोडून गेलेल्या मुलींना पुन्हा शाळेत आणण्यासाठी शिक्षणासाठी प्रेरित करण्यासाठी उपक्रम सुरू आहे. सांगायचं तात्पर्य हे की मुलगी वाचवा मुलगी शिकवा या चळवळीनं आता अनेक वेगळी रूपं घेतली आहेत. ही चळवळ आता लोकचळवळ झाली आहे. नव्या नव्या कल्पना त्याच्याशी जोडल्या जात आहेत. स्थानिक गरजेनुसार त्यात बदल झाले आहेत. मी हे एक चांगलं लक्षण मानतो. जेव्हा आपण 8 मार्च या दिवशी महिला दिवस साजरा करू तेव्हा आमची एकच भावना असेल, महिला वो शक्ती है, सशक्त है, वो भारत की नारी है, न ज्यादा में न कम में वो सब में बराबर की अधिकारी है. माझ्या प्रिय देशवासियांनो, आपणा सर्वांना मन की बात मधून काही ना काही संवाद साधण्याची संधी मिळते. आपणही सक्रियपणे सहभागी होत असता आपल्याकडून मला खूप माहीत करून घेता येतं. जमिनीवर काय चाललं आहे, गावात गरिबांच्या मनात काय चाललं आहे ते माझ्यापर्यंत पोचत असतं. आपल्या सहभागासाठी मी आपला अत्यंत आभारी आहे. अनेक अनेक धन्यवाद.
मन की बात माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांशी साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद आत्ताच आपण ऐकलात. हा अनुवाद आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.